तू शाल दिस्ते काढले पूण आता लायटी येऊन आम्ही सारखे त्रासान पडले लायटी आयली म्हणून आम्ही इवे ते भायर मारले आता लायट सारखी आसना देखून आम्ही दिवे सोदचे पडले लायट सारखी आसना पूण बिलाताची वाडटा आय मोरी जातकच लायटा पाली पाकेवता बिला पारी करिना तर कनेक्शन कातरूंक येता पूण आमकां लायट आसा उना ती कोण खबर घेता कसलो पायलो पावानी घरांत फ्रीजो आसोन लायटी ना जावन फ्रिजींतलो वेपार वेता घुसोन लायट ना म्हूण लायन मेना कामी आपय तर वसोन ते म्हणटा येवंक टायम आमकां ना पूण ते बाराचे पिता घोसोन हॉटेलांनी फॅक्ट्रीनी ती लायट सारखी आसता रातजातूच आमच्या घरांनी दिवे पेटल्या दिसता विचारूंक गेल्यार ते आमकां कित्याक पडला म्हणटा हॉटेलांचो फॅक्ट्रीचो मिनिस्ट्राक आपटो मेवता कित्याक दोळे दापल्यात डिपार्टमेंटाच्या मनशांनी इतले जाण मरोन वेतात लायट ना जावन रस्त्यांनी तशेंच कितले गांवस घडोनात आमच्या घरांनी हे लायटीचो फायदो घेवन घरांत चल्ली चोरांनी बिलां दिवंक येतात तांकां बिलां दिवंक कळना विचारल्यार म्हणटात मिटर तुमचो सारको चलना वायर केबल चोरूंक ये मनीस फाटी रावना सरकारान ह्या गांठ्याक नोकरेक धरूंक पावना बिलां दिवंक येतात तांकां बिलां दिवंक कळना विचारल्यार म्हणटात मिटर तुमचो सारको चलना वायर केबल चोरूंक ये मनीस फाटी रावना सरकारान ह्या गांठ्याक नोकरेक धरूंक पावना